सूचना या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, एस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर आणि डॉक्टर गुरुराज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटणकर सर.
नमस्कार.
नमस्कार डॉक्टर गुरुराज.
नमस्कार
सर. आपण स्ट्रिक्चर युरेथ्रा बद्दल माहिती देत होतो आपल्या सगळ्या श्रोत्यांना, त्याच्यामध्ये आपण या भागापर्यंत आलोय की स्ट्रिक्चर युरेथ्रा कोणामध्ये होतं, कशामुळे होतं, आता हे झाल्यानंतर त्याचं निदान कशा पद्धतीने केलं जातं हे देखील आपल्या श्रोत्यांना सांगा.
हो, फार महत्वाचा विषय.
हो.
सुरुवातीला आम्ही म्हटल्याप्रमाणे की बऱ्याच वेळा हा आजार दुर्लक्षला केला जातो.
हो.
तर आजारचं निदान त्यासाठी काही सोप्या सोप्या चाचण्या असतात, ज्याला आपण म्हणतो युरोफ्लोमेट्री किंवा मूत्र वहनाची धार, की जी अरुंद झाल्यामुळे लक्षात येते की ह्या रुग्णाला मूत्र विसर्जनाला वेळ लागतोय. त्यानंतर काही त्याचे एक्सरे केले जातात विशिष्ट, म्हणजे मूत्रमार्गात औषध सोडून ज्याला आम्ही युरोथ्रोग्राम म्हणतो, की ज्यामध्ये जो स्ट्रिक्चरचा आजार हा नक्की कुठे आहे, त्यानंतर तो किती प्रमाणात आहे, त्याची व्याप्ती किती आहे, ह्याची पण माहिती मिळते. आणि बऱ्याचशा रुग्णांमध्ये जर हा आजार जुनाट झाला असेल तो सोनोग्राफीमध्ये लघवी काही प्रमाणात शिल्लक राहते, किंवा काही वेळेला किडनी पर्यंत सूज गेलेले असे दिसून येतं. त्याच्यामुळे काही वेळेला निदान करताना ज्याला आपण एंडोस्कोपी म्हणतो किंवा दुर्बिणीने तपास करणे, याचा देखील आपला वापर करावा लागतो.
अच्छा श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा मूत्रविकारासंबंधी काही प्रश्न असल्यास जरूर संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 0206701900, 0206701900, 0206702910. डॉक्टर गुरुराज, मैं आपसे पूछना चाहती हूँ, अगर ये डायग्नोसिस प्रॉपर टाइम में नहीं हुआ तो इसके कॉन्सिक्वेंसेस क्या होते हैं?
मैं पहले ये बोलना चाहता हूँ कि डायग्नोसिस प्रॉपर टाइम पे क्यों नहीं होता है.
हाँ.
बहुत बार क्या होता है, स्ट्रिक्चर का जो मोस्ट कॉमन सिम्टम हम बोलते
हैं,
पेशाब का धार कम होता है ना, वो बहुत सारे वृद्ध जो लोग रहते हैं वो एज के हिसाब से हो रहा है, उम्र के हिसाब से हो रहा है करके नेग्लेक्ट कर लेते हैं.
ओके.
और दूसरा महत्व कारण क्या है, हमारे अंदर जो लघवी का पिशवी है, जो ब्लैडर बोलते हैं, यूरिनरी ब्लैडर, वो बहुत बार अपने आप कंपेंसेट करता रहता है, वो अपने आप दबाता रहता है. जैसे हम श्वास लेते हैं मगर हमें पता नहीं चलता है,
जी हाँ.
वैसे ही अंदर जब हम पेशाब करते रहते हैं वो अपना काम करता रहता है.
ओके.
इसलिए इसका जो भी लक्षण है जल्दी हमें रियलाइज नहीं होता है.
ओके.
और जब तक हमें पता चलता है काफी देर हो चुका रहता है. इसलिए सही टाइम पे उसका इलाज लेना बहुत महत्वपूर्ण है.
ओके.
देर हुआ तो फर्स्ट जो ऑर्गन जो हम बोलते हैं स्ट्रिक्चर यूरेथ्रा का जो लोड लेने वाला ऑर्गन है ब्लैडर है, अनफॉर्चुनेटली यूरिनरी ब्लैडर, जब तक वो प्रेजेंट हो जाएगा तब तक उसपे इतना इफेक्ट हुआ रहता है
जी?
वो अपना काम करने का क्षमता खो गया रहता है मोस्ट ऑफ द टाइम.
ओके.
यस. और अनफॉर्चुनेटली ऐसे हुआ तो उसका इलाज बहुत ही लिमिटेड ऑप्शंस रहते हैं हमारे पास.
अच्छा.
यस. और दूसरी बात इम्पोर्टेंट क्या है, जब ब्लैडर अपना दबाने का ताकत खो जाता है वो बैक प्रेशर चेंजेस की वजह से किडनी भी इफेक्ट होना शुरू हो जाता है.
ओके. सो मल्टीपल ऑर्गन्स हमारे डैमेज हो सकते हैं.
बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. इसलिए सही टाइम पे इलाज लेना बहुत महत्वपूर्ण है.
बिल्कुल सर.
और मोस्ट कॉमन और एक सामान्य चीज क्या होता है
जी,
पेशाब की थैली जब इफेक्ट होता है वो पूर्ण तरह से खाली नहीं कर पाता है ना
जी,
बार बार इन्फेक्शन होके भी डैमेज हो सकता है.
ओके सर, ये बहुत ही महत्वपूर्ण बात आपने बताई है कि डायग्नोसिस अगर टाइम में नहीं हुआ तो उसके कॉन्सिक्वेंसेस बहुत ज्यादा हो सकते हैं. माला सगळ्या श्रोत्यांना हेच सांगायचंय की डॉक्टर पाटणकर सर आणि डॉक्टर गुरुराज सर यांनी सांगितल्याप्रमाणे वेळेत आजाराचं निदान करणं हे अत्यंत गरजेचं आहे, आणि म्हणूनच प्रोस्टेट, किडनी किंवा मूत्रविकारांवरील कोणत्याही प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 0206701900, 0206701900, 0206702910. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार.
नमस्कार.